आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत मालदीव्स भविष्यात भागीदारी दृढ करण्यास उत्सुक. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. करगिल विजय दिवस देशभरात उत्साहात साजरा. बुद्धिबळात कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुखचा पहिला गेम बरोबरीत. क्रिकेटमध्ये भारताला इंग्लंडविरुद्ध मालिका बरोबरीत आणण्याची संधी. आणि राज्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला 2 दिवसांचा मालदीव दौरा अत्यंत यशस्वी झाल्याचं म्हटलं आहे. काल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्यदिन वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहम्मद मुइझू यांनीही मोदींचा हा दौरा महत्वाचा ठरल्याचं सांगून द्विपक्षीय संबंधांच्या भविष्याला एक नवा आकार देणारा असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि मालदीव मत्स्यव्यवसाय, हवामानशास्त्र, डिजिटल पायाभूत सुविधा इत्यादी अनेक क्षेत्रात करार करून त्यांचे द्विपक्षीय संबंध मजबूत करत असतानाच भारतानं मालदीवच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 4,850 कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्याचंही जाहीर केलं आहे. याशिवाय दोन्ही देशांनी आर्थिक संबंध आणि द्विपक्षीय व्यापार मजबूत करण्याच्या उद्देशानं मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी सुरू केल्या आहेत. यंदा उभय देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होण्याप्रित्यर्थ विशेष टपाल तिकीटही जारी केलं आहे. दोन्ही देशांनी संरक्षण आणि सागरी सुरक्षा सहकार्य आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मालदीव भारतासोबत असल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती मुइझू यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात आपले विचार मांडतील. मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 124वा भाग असेल. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. हिंदी प्रसारणानंतर आकाशवाणी हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करेल. भारतीय सैन्याच्या शौर्याची, धैर्याची आणि बलिदानाची आठवण म्हणून काल देशभर 26वा करगिल दिवस मोठ्या अभिमानानं आणि देशभक्तीच्या उत्साहानं साजरा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्व संरक्षण दलांच्या प्रमुखांनी देशासाठी बलिदान दिलेल्या शूर सैनिकांना आदरांजली अर्पण केली. राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही समाज माध्यमावरून करगिल युद्धात शौर्य गाजवलेल्या आणि शहीद झालेल्या जवानांना अभिवादन केलं. राज्यात करगिल विजय दिवसाचं औचित्य साधून आयोजित विविध कार्यक्रमांवर आधारित हा वृत्तांत.
नागपूरमध्ये महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन NCCच्या नागपूर मुख्यालयाच्या वतीनं शूर सैनिकांना मानवंदना देण्यात आली. करगिल युद्धात प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकांना यावेळी पुष्पहार अर्पण करून आदरांजलीही वाहण्यात आली. पुण्यामध्ये दक्षिण मुख्यालयाचे जनरल ऑफिसर चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्यासह इतर प्रमुखांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली. सातारा इथल्या सैनिक स्कूलच्या सभागृहात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर इथं केंद्रीय संचार ब्युरोद्वारे शिर्डीच्या साईबाबा संस्थान शैक्षणिक संकुलामध्ये तसंच सोलापूर, नांदेड आणि परभणी जिल्हा सैनिकी कार्यालयानं जिल्हाधिकारी कार्यालयात करगिल विजय दिवस साजरा केला. यावेळी करगिल विजयावर आधारित कवितांचं सादरीकरण, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध लेखन, समूह गीत गायन, चित्रकला, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. काही शहरांमधून ऑपरेशन सिंदूर आणि करगिल विजय फेरीचं आयोजनही करण्यात आलं होतं. तसंच युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नी, वीरमातांचा, माजी सैनिकांचा आणि सैनिकी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पूजा दीक्षित, पुणे.
17 खासदारांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवी दिल्लीत एका स्वयंसेवी संस्थेद्वारे यावर्षीचे संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातून वर्षा गायकवाड, सुप्रिया सुळे आणि अरविंद सावंत या सदस्यांचा समावेश आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी हा पुरस्कार खासदारांच्या उत्कृष्ट कामगिरीची ओळख असल्याचं सांगून पुरस्कार मिळालेल्या सर्व खासदारांचं अभिनंदन केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सिंधुदुर्गात वैभववाडी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थिनी यांनी केलेल्या संशोधनात 3 दुर्मिळ वनस्पती सापडल्या आहेत. भुईचाफा, चिकट मत्स्याक्षी आणि गाठी तुळस या दुर्मिळ वनस्पतींच्या शोधाबद्दल आकाशवाणीचे प्रतिनिधी निलेश जोशी यांच्याशी बोलताना वनसंपत्ती शास्त्रज्ञ डॉक्टर विजय पैठणे म्हणाले,
सर्व माझ्या सायन्सच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की आपल्या सभोवतालच्या वनस्पतींची नावं तुम्ही माझ्याकडून ओळखून घेतली पाहिजे किंवा ती झाडांची तुम्ही फोटो काढली पाहिजे किंवा झाडांजवळ तुम्ही गेलं पाहिजे, माझ्याशी चर्चा केली तर हा मूळ उद्देश ठेवून त्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना मी फोटो काढायला सांगितले आणि त्याच्यामधूनच काही वनस्पतींचे फोटो असे आले की ते एक वेगळे वाटू लागले मला. तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या मदतीने मी तिथे गेलो आणि ती वनस्पती जमा करून त्याचा शास्त्रीय अभ्यास करून आणि त्याचे संदर्भ ग्रंथ वाचून हे लक्षात आलं की ह्या वनस्पती आपल्या महाराष्ट्रासाठी नवीन आहेत. की ह्या तिन्ही वनस्पती ज्या आहेत त्यांचा एक अनन्य साधारण महत्व आहे निसर्गामध्ये, ती माणसांसाठी सुद्धा उपयोगी आहे. जसं की कॅम्पेरिया रोटुंडा नावाची ही वनस्पती आहे, त्याचे जे देठ आहेत ते फार उपयोगी मानले जातात आणि त्या देठांचा उपयोग ह्या आपल्याला लागलेल्या जखमांवरती जर आपण चोळलं किंवा आपल्या पोटामध्ये ज्या पचनच्या समस्या असतात त्या सुद्धा बऱ्या होतात. म्हणजे त्यांचं मेडिसिनल व्हॅल्यू पण आहे, इकॉलॉजिकल व्हॅल्यू म्हणजे निसर्गामध्ये त्याचं व्हॅल्यू सुद्धा आहे आणि ह्या तिन्ही वनस्पती प्रथमच आपल्या कोकणामधून शोधण्यात आल्या आहेत.
पुण्यातील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र असलेल्या हिंजवडी परिसरासह माण, म्हाळुंगे, सूस या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता काल उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या भागाची पाहणी केली. आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीनं कराव्यात, मेट्रोची सुरू असलेली कामं गतीनं पूर्ण करावीत, विविध विकास कामं आणि रस्त्यांची कामं करताना स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिकांना विश्वासात घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावावा असे विविध निर्देश पवार यांनी यानंतर आयोजित बैठकीत दिले. राष्ट्रीय सहकार धोरण यशस्वी करण्याचं आव्हान स्वीकारून सहकार बळकट करा असं आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. काल अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले इथे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांच्या सचिवांच्या संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यावेळी उपस्थित होते. सोसायट्यांचं मानांकन करून त्यांच्या दर्जानुसार बँकिंग प्रणालीशी जोडून घेण्याचे प्रयत्न झाले तर सोसायट्यांना व्यवसायाची साखळी निर्माण होईल असंही विखे पाटील यांनी सुचवलं. जॉर्जियात बटुमी इथं फिडे महिला विश्वकरंडक स्पर्धेत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांचा पहिला गेम काल बरोबरीत राहिला. दुसरा गेमच्या नंतर आज होऊन विजेता ठरणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात अंतिम लढतीमध्ये धोनी भारतीय खेळाडू असल्यानं भारतासाठी हा एक अद्भुत क्षण आहे. मँचेस्टर इथल्या चौथ्या कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर 4-174 धावा झाल्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्याची भारताला संधी आहे. भारताला विजयासाठी अद्याप 137 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावात 311 धावांचं उद्दिष्ट घेऊन खेळताना भारताचे पहिले दोन गडी लवकर बाद झाले. कर्णधार शुभमन गिल आणि के एल राहुलनं खिंड लढवत भारतासाठी विजयाची आशा निर्माण केली आहे. राज्यात सर्वदूर भरपूर पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. परिणामी अनेक धरणांचे दरवाजे गरजेनुसार उघडून त्यातून नदीपात्रांमध्ये पाणी सोडण्यात येत आहे, त्यामुळे लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा काल प्रथमच उघडण्यात आला. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात तसंच उजनी धरण क्षेत्रात दमदार पावसामुळे पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याचे हे विसर्ग आवश्यकतेनुसार वाढवण्यात येतील असा खबरदारीचा इशाराही पाटबंधारे विभागानं दिला आहे. रत्नागिरीत पावसाचा जोर कायम असून रात्री 10 वाजताच्या स्थितीनुसार खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. रायगड जिल्ह्यात मासेमारीवर निर्बंध असतानाही समुद्रात गेलेल्या 8 मासेमारांची बोट खांदेरी किल्ल्याजवळ काल रात्री बुडाली. 5 जण पोहून किनाऱ्यावर आले, 3 मासेमार अद्याप बेपत्ता आहेत. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत मालदीव्ज भविष्यात भागीदारी दृढ करण्यास उत्सुक. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. करगिल विजय दिवस देशभरात उत्साहात साजरा. बुद्धिबळात कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुखचा पहिला गेम बरोबरीत. क्रिकेटमध्ये भारताला इंग्लंड विरुद्ध मालिका बरोबरीत आणण्याची संधी आणि राज्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.